नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचयारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जागरद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यत्सृगं हतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यः श्वनिभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नागपूर आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त हेमताई पुरोहित आपल्याला आज वाचून दाखवणार आहेत।
श्रीराम। ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण शिबिरात 11 नोव्हेंबरच्या सत्संगाचं वर्णन मागच्या वेळेला पंकजकाकांनी ते सत्संगात प्रश्नोत्तर घेतली होती ते पाहिलं। आज आपण स्वामीजींनी दिलेली प्रश्नोत्तरे ते बघणार आहोत आणि एक पाद्यपूजेचं वर्णन बघणार आहोत। स्वामीजींनी प्रश्न वाचला, गेले 15 वर्षापासून माझं 3 तास ध्यान स्वामी कृपेने नियमित होत आहे। मागील 8-10 वर्षात ध्यानात प्रोग्रेस न होता रिव्हर्स प्रोग्रेस झाल्यासारखं वाटतंय। 10 वर्षांपूर्वी विचाररहिततेचा काळ जास्त होता पण तो आता कमी झाला आहे असं वाटतं। व्यवहारात शांतता स्थैर्य वाढल्यासारखं वाटतंय। उन्मनी अवस्था मात्र एकदा पण प्राप्त झाली नाही। यासाठी ध्यानात व व्यवहारात काय करता येईल? ध्यानाचा काळ अजून वाढवू शकतो का? अति तेथे माती या न्यायाने काही होणार नाही ना? उत्तर देत स्वामीजी म्हणाले, 15 वर्षे सतत 3 तासांची ध्यानाची साधना होत आहे हे वाचून खूप बरं वाटतंय। हे 3 तास ध्यान पुरे आहे, यापेक्षा जास्त नको। खरं तर यापेक्षा थोडं कमी केलं तरी चालेल आणि आठवड्यातून एखादा दिवसच 3 तासांची ध्यानाची बैठक करावी। विचाररहिततेचा काळ म्हणजे एक वृत्ती उठली ती निमाली आणि मग पुढची वृत्ती उठणं यामधील काळ, तो समजा 2 सेकंद मिळाला, हळूहळू 3, 4, 5, 6 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, मिनिट, 1.5 मिनिट असा मिळाला, हा काळ मोठा वाढू शकतो. मग एखादी वृत्ती उठली तरी ध्यानाबाबतचीच असते ती, म्हणजे आपण सच्चिदानंद आहोत, शांत स्वरूप आहोत, आत्मा आहोत असा विचार उठतो. विचार चांगला असला तरी तो परमात्म्याजवळ नेणारा असाच असतो. यालाच योगसूत्रकार प्रशांत वाहिनी म्हणतात. ज्याला ध्यानात वृत्तीरहितता आली आणि ती ज्याला अनुभवला येते तो पुढे पुढे वृत्तीरहितता पाहण्याचा प्रयत्न करतो. वृत्तीरहित ध्यान होणं ही ध्यानाची प्रगती आहे. ज्याला वृत्तीरहितता अनुभवाला येते तो शुद्ध मी, जाणीव स्वरूप, या जाणीवेच्या ठिकाणी सर्व वृत्ती एकवटतो. मग ते ध्यान अज्ञाचक्राच्या ठिकाणी राहत नाही तर अज्ञाचक्राच्या मागे जो जाणीवरूप ध्याता असतो त्याच्यापाशी सगळी जाणीव एकवटते. ही जाणीव स्वसंवेद्य असल्याने त्याचं त्यालाच अनुभवाला येतं की आपण निराकार, केवळ अस्तित्व मात्र, शांत स्वरूप आहोत. केवळ विचाररहिततेची स्थिती उगाच लांबवायची हे ध्यानाचं स्वरूप नाही. स्वभावतःच ही विचाररहितता स्थिती दीर्घ झाली की द्रष्ट्याला आत्मबोधच होतो. पतंजली महामुनी म्हणतात, तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, योगस्थ चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध झाला हा काळ वाढला की त्याला आपण आत्मा होत हे आतूनच समजतं, सेल्फ रिअलायझेशन होतं. त्याला हे समजण्यासाठी आता मनाची गरज भासत नाही. यांनी या प्रश्नात पुढे म्हटलं आहे की व्यवहारात शांतता, स्थैर्य वाढल्यासारखं वाटतं पण उन्मनावस्था नाही. तर उन्मनेबद्दल फार विचार करायला नको. आपण परमात्मा स्वरूप आहोत हा बोध होणं हेच ध्यान आहे. प्रत्येकाला उन्मनावस्था प्राप्त होईल असं नाही. एकूणच ध्यान कशासाठी करायचं हे समजून घेऊन ध्यान करावं. त्याचबरोबर व्यवहारातील शांतता, स्थैर्य टिकवण्याचा, ती वाढविण्याचा जरूर अभ्यास करावा. पुढचा प्रश्न होता, क्रोधात आत्मभाव कसा राखावा. स्वामीजी म्हणाले, क्रोधात खरंतर आत्मभाव राखता येत नाही. जेव्हा खूप राग येतो ना तेव्हा आत्ता जसं जग दिसतं तसं दिसत नाही. ज्याला राग येतो तो लालबुंद होतो, त्याचा आवाज बदलतो, अंगाला कंप सुटतो, घाम येतो. रागावलेला असताना साधभान राहत नाही तर आत्मभान कसं राहणार. कधी कधी तोंडातून शब्द देखील फुटत नाही तर कधी कधी जोरजोरात बोलणे होते. सात्विक मनुष्य रागवला तर त्याला भांडताच येत नाही. हे उत्तर देताना स्वामीजींना खूप हसू येत होतं आणि ते सारखे मधुराताईंकडे पाहत होते. यात उपप्रश्न असा होता की शेजाऱ्यांचा त्रास कसा टाळावा. हा प्रश्न वाचताना तर स्वामीजींना खूपच हसू येत होतं, कारण त्यांच्या शेजारी सद्भक्त मिलिंददादा राहतात. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. सर्वत्र एकच हसा पिटला, एकदम हलकं फुलकं वातावरण झालं. पुढे ते म्हणाले की एवढं बरं आहे की पत्नीचा त्रास कसा टाळावा हे नाही विचारलं. खरं तर काही प्रश्नांची उत्तरे न देणं हेच उत्तम असतं. स्वामी, मला ते आठवत होतं म्हणून हसू आलं. पुढचा प्रश्न असा होता, स्वामीजी आपण अठले काकांच्या फार्म हाऊसवर एक प्रयोग सांगितला होता, तो असा, पुढचा व मागचा विचार न करता, शब्द न उठू देता फक्त जाणीव स्वरूप राहा. हा प्रयोग मी मागील 6 महिन्यांपासून करतो आहे. आता जणू हा खेळच झाला आहे. या प्रयोगाने माझ्यावर फार पक्की पकड घेतली आहे आणि ती वाढतच चालली आहे. आधी मी पुस्तकं वाचायचो, टीव्ही बघायचो, पण आता हा प्रयोग मला दुसरं काहीही करू देत नाही. याचे रिझल्ट पाहून मी फार थक्क झालो आहे. आश्चर्य असं वाटतं की एकेकाळी मला असं वाटायचं की मन कधीच आवरलं जाऊ शकणार नाही, पण तेच मन आता स्वतःला नष्ट करण्यासाठी कसं उतावीळ झालं आहे. हे कसं काय झालं, अर्थात हे आपल्या कृपेमुळेच झालं. स्वामीजी, माझे 3 प्रश्न आहेत. 1, वरील प्रयोग असाच चालू ठेवायचा का. 2, कालच्या प्रवचनात आत्मबोधावर राहून कर्मे करणे असे सांगितले, तिला सहजस्थिती, जीवनमुक्ती असं म्हणायचं का. 3, वरील प्रयोग करता करता जर तो सतत कंटिन्युअस झाला तर ही अवस्था, सहजावस्था प्राप्त होईल का. स्वामीजी म्हणाले, आठले काकांच्या फार्म हाऊसवर मन शांत होण्याचा एक प्रयोग सर्वांकडून मी करून घेतला. मनात शब्द उठू द्यायचा नाही, विचार उठू द्यायचा नाही, यासाठी डोळे मिटण्याची देखील गरज नाही असं मी सांगितलं होतं. शब्दच उठला नाही की विचार उठणारच नाही, यासाठी डोळे उघडे ठेवले तरी चालतील. ही गोष्ट चालताना काही काम करतानाही साधता येईल. मनरहिततेचा प्रयोग हा अनेक वेळा करता येणं शक्य आहे. अगदी ड्रायव्हिंग करताना देखील मी हे केलेलं आहे. मनच सर्व सुखदुःखांचं गोंधळाचं कारण आहे. मनरहित झाल्यावर आत्मस्थ होणं महत्वाचं आहे. सकाळचा प्रयोग पूर्ण नव्हता तर तो अर्धा सांगितला होता. तो बराच उपकारकही आहे. जो मनरहित झालेला आहे त्या मनाच्या मागे आत्म्याचं अधिष्ठान आहे. तेवढं सांगितलं गेलं नाही, तेवढा वेळ नव्हता. आपण 5-6 मिनिटच हे साधन केलं. मन नसणं हा अभाव आहे आणि आपण आहोत अस्तित्व मात्र हा भाव आहे. अभावापेक्षा त्या आत्मभावात राहणं, आत्मानुसंधात राहणं हे अधिक चांगलं आहे. या प्रयोगाचा अजून एक भाग मी पुढच्या वेळी नक्की घेईन. मनरहित होणं म्हणजे मनापेक्षा वेगळं होणं. कधी कधी मन वापरण्याचाही प्रयोग करावा. सत्शब्दाचं चिंतन करावं, चित शब्दाचं चिंतन करावं. जो सच्चित स्वरूप आहे तोच आनंद स्वरूप आहे. या चिंतनाने तद्रूपता अनुभवावी. मनाचा केवळ साक्षी असणं ही खूण बौद्धमत उपासना आहे आणि त्या साक्षीला स्वरूप समजणं ही वेदांती प्रक्रिया आहे. रोज जो ध्यानाला बसतो त्याला ही भाषा कळू शकते. हा अभ्यास प्रधान नाहीये तर गुरुपदिष्ट अभ्यास हा प्रधान आहे. अहम आत्मा हे कधीही विसरू नये. आत्मा हा प्रधान आहे. मनरहित सतत राहणं हे अधिक सखोल आहे. आत्मबोधावर राहून कर्म करणं हिलाच सहज स्थिती म्हणतात. वरील प्रयोग सतत केला तर सहजावस्था प्राप्त होत नाही, अशासाठी की केवळ रिक्त राहणं हे योग्य नाही. आत्मबोधावर राहणं हेच महत्वाचं आहे. मनाचे कसे व्याप असतात, ताणतणाव असतात, एवढं या मनरहिततेच्या प्रयोगावरून तुमच्या लक्षात आणून दिलं. मनाचा अडसर दूर झाला की शांतीचा अनुभव येतो हेच लक्षात आणून द्यायचं होतं. स्वरूपामध्ये राहणं हे महत्वाचं, हेच लक्षात ठेवा. हरी हरी म्हणत सत्संग संपला. या सकाळच्या सत्संगानंतर आज दुपारी स्वामीजी व सौ मधुराताई यांची पाद्यपूजा सद्भक्त श्रीमती भालेराव मावशी यांच्या घरी होती. त्यांच्या घरात दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे अशी सारीच मंडळी होती. सर्वच सात्विक व भाविक. पाद्यपूजा झाली. माधवनाथ मकरंदनाथांच्या आरत्या झाल्या. नंतर मावशींच्या मुलाने पाली हमने श्रीगुरुचरणम सद्गुरुचरणम श्रीगुरुचरणम भवदुःख हरणम असं पद म्हटलं व घरातील सर्वांनी मिळून साईबाबांचं एक पद म्हटलं. श्री गुरुदेवा सब साई ठेवा श्रद्धा आणिक भक्ती देवा. श्री गुरुदेवा संकट समयी तू तारी देवा सर्वांना देसी तू प्रसाद मेवा. श्री गुरुदेवा हरिओम हरिओम मुखे जप करता देसी कला बुद्धी ऐसा तू दाता. श्री गुरुदेवा सब साई ठेवा. भालेराव मावशींच्या छोट्या नातवानं पसायदान म्हटलं. स्वामीजी व मधुराताईंची पाद्यपूजा व इतर सर्व घरात चाललेल्या गोष्टींचं या छोटोकल्याला खूपच कौतुक वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावर निरागस आनंद, कुतूहल व लाजरेभाव दिसत होते. पूजेच्या वेळी स्वामीजींनी त्याला मधोमध बसविलं होतं. सर्व गोष्टी उपचार त्याच्यासाठीही केले जात होते. घरातील लोकांनी स्वामीजींना गुरुदक्षिणा दिली, फळे अर्पण केली. तेव्हा स्वामींनी लगेच आपल्या खिशातून पैसे काढून त्याला देऊ केले. त्याला खूपच मजा वाटत होती. आम्हालाही सारं पाहताना कौतुक वाटत होतं. भालेराव मावशींच्या भावाने करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम हा श्री आचार्यांच्या मानसपूजेतील श्लोक म्हटला. सारं वातावरण भारावून गेलं. आता स्वामीजी बोलू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रेमळांचं साकडं आमुची या गावी. परमार्थामध्ये प्रेमळ भक्त, सहृदय, सकरुण अंतःकरणाच्या व्यक्ती मिळणं हे भाग्य आहे. मला असं वाटतं की स्वामीजींच्या कृपेमुळे तुमच्यासारख्या ईश्वरभक्त, प्रेमळ, सहृदय, सकरुण व्यक्ती सान्निध्यात आल्या हे माझं भाग्य आहे. या सर्व मंडळींचा आणि माझा फार जुना असा परिचय आहे. श्यामाताईंच्या घरी जी काही मंडळी अगदी नियमाने आली, व्रत म्हणून आली, त्यांच्यात मावशी तुम्ही एक आहात. हे भाग्य आहे. एखादी गोष्ट नियमानं, सातत्यानं आणि वर्षानुवर्ष करणं ही सामान्य गोष्ट नाही. ही खरं तर भगवत कृपाच आहे, त्याशिवाय होत नाही. साधक वर्षानुवर्षे अशी साधना करतो ही त्याच्यावर बरसणारी भगवत कृपा, सद्गुरु कृपाच आहे. मी साधना करतो असं म्हटलं तर मग तेथे काहीतरी गडबड आहे, अहंकार आहे असं समजावं. भगवंतांच्या कृपेने भाव निर्माण होऊ शकतो, कारण तुकाराम महाराज म्हणतात, उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो. हा उत्पन्न झालेला भाव सिद्धीला जाणं ही दुर्मिळ व दुर्लभ गोष्ट आहे. आणि तुमच्यासारखी मंडळी ज्यांचे कुळी कन्यापुत्र होती सात्विक, तयांचा हरिक वाटे जीवा. तशी ही तुमची सगळी मुलं, नातवंड, सुना मुली सगळे जर पाहिले तर असं वाटतं की अशीच मंडळी ह्या पृथ्वी तलावर निर्माण व्हावी, जी आपल्या कर्मात उत्तम आहेत, कुशल आहेत, नेकीने चालतात, प्रेमाने वागतात, ज्यांच्या जीवनात भांडण तंटा नाही, वाद नाही, आहे त्यात ती समाधानी आहेत. आणि आपलं समाधान नित्य आहे, ते केवळ ईश्वर कृपेमुळेच आहे असंच ते मानतात, असे ते सश्रद्ध आहेत. अशी तुम्ही सर्वच मंडळी आहात. मी तुम्हाला जवळून ओळखतो. भक्ती प्राप्त होणं, भक्तीचं हृदय असणं हे पूर्वपुण्य आहे असं मी म्हणेन. श्रद्धा लाभणं हे देखील पूर्वपुण्यच आहे. आत्ताची जर शिक्षण पद्धती पाहिली तर व्यक्ती हमखास अश्रद्धच होईल असं शिकवलं जातंय. याचं कारण गेल्या 550 वर्षात जे निर्माण झालं ते सर्व चुकीचं आहे, आणि जे बाहेरून आलेलं आहे ते जास्त लॉजिकल आहे, तेच चांगलं आहे, आणि भौतिक सुख हे खरं सुख आहे अशी विचार प्रणाली हल्ली रूढ झालेली दिसते. या देशात, या समाजात सर्वत्रच ती रूढ झाली आहे. काही गोष्टी या सरळ समजत नसतील तर त्या तर्काने समजावून सांगणं ही जिकिरीची गोष्ट आहे. एक शास्त्र म्हणून या गोष्टी करायला सांगणं अशासाठी की सहज वर्तन घडावं, तर त्यावर प्रश्न विचारले जातात. काल दोन मुलं भेटली होती. ती म्हणाली की तुमच्या पुण्यातूनच हे सुरू झालंय, ज्याला समाज सुधारक म्हणू असे सर्व मोठे लोक हे प्रत्यक्षत धर्म बुडवून देऊ इच्छितात. ही सगळी तुमच्या पुण्याचीच देणगी आहे असंच ते म्हणत होते. हे खरं आहे. इथून निर्माण झालं व सर्वत्र निष्कारण ते सरसकट पसरलं. अश्रद्धाभाव नाही, पण असा एक समाज मात्र निर्माण झाला आहे. तुमच्यासारखी कुटुंब जर समाजात पाहिली तर आपण आपल्या लोकांमध्ये आलो असंच मला वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, माझी या जातीचे मज भेटो कोणी, म्हणजे त्यांच्या काळी हे अवघड होतं की काय. आता तर किती अवघड झालंय हे. अशा परिस्थितीत एक साधकांचं विश्व स्वामीजींनी उभं करण्याची कल्पना काढली, ती रुजवली आणि साधकांचं विश्व उभं केलंही असंच मला वाटतं. या विश्वामध्ये एकमेकांबद्दल, परस्परांबद्दल विश्वास, प्रेम आहे, साधना आहे, आणि आपल्याबरोबर कोणीतरी आहे असा भरवसा आहे. एरवी मी माझ्या विचारांचा एकटा आहे असं मला वाटलं असतं, तसंच आपणा प्रत्येकालाही वाटलं असतं. तसं पाहिलं तर मूर्छा ज्याला म्हणू, आतील मूर्छा, बाहेरील मूर्छा. बाहेरची मूर्छा म्हणजे लौकिकावर पूर्ण भरवसा. आता जर जाहिराती टीव्हीवर आपण पाहिल्या तर त्या काय आहेत. तेलाची जाहिरात, रेशमासारखे केस होतील का तुमचे, आश्वासनं दिली जाऊन जाहिराती केल्या जातात, मग तेल, साबण याबाबत तडजोड केली जात नाही. अशा प्रकारची एक प्रवृत्ती शिकवली जाते. आपल्या लहानपणी तडजोड करूनच जीवन जगायचं असतं अशी शिकवण दिली जात असे, त्यात एक सुख आहे. एकमेकांना समजून घेणं आपल्याला शिकवलं जाईल. पण हे असं नसणं याला मी बाहेरची मूर्छा म्हणतो. आतील मूर्छा, आत आपण कोण आहोत यासंबंधी आपल्याला काही कल्पना नाहीये. समर्थ म्हणतात, मी कोण ऐसा आहे तर धरुनी पाहता देहात येत अवलोकिताने मस्त स्वरूपची स्वय. पण आत पाहणार कोण, आत वळून कोणी पाहतच नाहीये, कसलाच विचार नाही. आत व बाहेर जागे असणारे थोडे बहुत लोक आहेत. लौकिकार्थाने बाहेरच्या सारखे वागावे लागते, पण आत ते सावध असतात, सावध होऊ इच्छितात, असे लोकच मला आवडतात. स्वामीजींनाही आवडत असत. विचार दिल्यानंतर हळूहळू योग्य अशा भावनेवर येऊन जगायला जो सुरुवात करेल, जो आत बाहेर सावध आहे, अशा व्यक्ती स्वामीजींना आवडत असत। बाहेर साधकाप्रमाणे जागरूक सावध जीवन आणि आज स्वरूपाविषयी देखील जागरूक सावध असे असले पाहिजे। अशा मंडळींमुळे समाज सुधारेल, घरं सुधारतात, मित्रमंडळी सुधारतात, चांगला विचार प्रसृत होतो। हा खटाटोप स्वामीजींनी आयुष्यभर केला। तुम्ही माझी पूजा करता तर ती स्वामीजींचीच पूजा घडते असा माझा पहिल्यापासूनच प्रत्येक ठिकाणी पाद्यपूजेच्या वेळी भाव आहे। 20 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, तेव्हापासूनच या प्रसंगी मला फार सावध व्हायला होतं। संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय असं समर्थ म्हणतात। परमार्थ करण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही गोष्टी टाकून देण्याची गरज नाहीये। कर्म उत्तम रीतीने करायला हवीत। पुढे मुलांना उद्देशून स्वामीजी म्हणाले, मुलांनो तुम्ही तुमचा अभ्यास उत्तम रीतीने करायचाच आहे आणि तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये जितकं चांगलं होता येईल तितकं चांगलं व्हायचंच आहे। पण या जीवनाबरोबरच प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे हे लक्षात ठेवायचं आहे। आपलं मन शांत होण्यासाठी थोडंसं ध्यानाला बसायचं, नाम घ्यायचं, श्रद्धायुक्त राहायचं, बस एवढंच। असे जे करतील त्यांचं जीवन दोन्ही बाजूंनी संपन्न झाल्याखेरीज राहणार नाही हे नक्की। असं तुम्हा सर्वांचं हो, परमार्थतः व प्रपंचतः दोन्ही बाजूंनी संपन्न हो अशी मी प्रार्थना करतो व आशीर्वादही देतो। घरातील मंडळींनी स्वामीजी व सौमधुराताईंना नमस्कार केले। आम्हा सर्वांची जेवणे झाली व आम्ही घरी परतलो। आज सायंकाळच्या सत्रात सद्भक्त गिरीशदादा फाटक, सद्भक्त विशाल खेडेकर व सद्भक्त प्रणव शेठ यांनी पूजनीय स्वामी माधवनाथ व पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या चरित्राचे कथन केले। तिघांनीही खूप सुंदररित्या दोन्ही स्वामीजींची चरित्रे थोडक्यात पण सर्व जीवन समोर उभे राहील अशा पद्धतीने कथन केली। खूप भाव भरल्या भाषेत व सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी अशी ही चरित्र झाली। ती आपल्याला माहिती आहेतच, पण पुन्हा पुन्हा ऐकताना देखील आपण एका वेगळ्याच भावविश्वात जातो। तसंच सर्वांचं झालं। यानंतर स्वामीजींचं सुंदर ज्ञानेश्वरीवर प्रवचन झालं आणि शिबिराचा तिसरा दिवस संपन्न झाला। हरिओम।
श्रीराम, सर्वसाधारणांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। पुरुषवर्गाने जास्तीत जास्त पुढे आणि पांडुरंगाच्या दिशेने सरकून घ्यावा, तसंच भगिनी वर्गाने जास्तीत जास्त पुढे आणि स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यावं।
मला सांगितलेलं आहे की हे निवेदन झाल्याशिवाय सत्संग सुरू नाही करायचा, म्हणून मी हेमाताईला देखील माझा शेजारी मिलिंददादा आहे असं सांगताना हसू यायला लागलं। मलाही हसू आलं। ते आशा करता की त्यांना ज्यांना कोणी प्रश्न विचारला त्यांना शेजाऱ्यांचा त्रास होत होता आणि आपण किती सुखी आहोत म्हणून मला हसू यायला लागलं। तसंच इथं गणेशपुरम मध्ये सगळे शेजारी चांगले आहेत म्हणूनही हसू आला। स्वामीजींनी जो म्हणजे समाधानाने हसू आलं, स्वामीजींनी जो साधक विश्वाचा विचार मांडलेला होता तो साधक विश्वाचा विचार भांडणारे शेजारी अशा परिस्थितीमध्ये सार्थ होणार नाही, पण आपल्या मर्यादा आहेत असं वाटतं। नाहीतर मग साधक साधक मिळून जर एकत्र आले आणि अशा सोसायट्या निर्माण झाल्या तर किती चांगलं असं मला वाटतं। आणि या विचारांनी हेमाताई मला हसू आलं. आज प्रश्न तर आहेतच, पण आज आपण एक साधना करणार आहोत. मग वेळ उरला तर वेळ उरायची शक्यता कमी आहे. प्राचीन काळापासून सोहम साधना ही सिद्ध झालेली साधना आहे. आणि श्वासावर धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम असं श्वासावर लक्ष ठेवून तो परमात्मा मी आहे असा भाव ठेवून तसा भाव दृढ झाला की चिदाकाशामध्ये परमात्म्याशी तदाकार होऊन राहणं हे ध्यान प्राचीन काळापासून शिकवलं जातं. तसं प्राचीन काळापासून सोहमचा जप देखील काही ठिकाणी सांगितलेला आहे. त्या जपाच्या आधी एक शांतीमंत्र म्हणायला सांगितलेला आहे आणि मग तो जप सांगितलेला आहे. तो शांतीमंत्र असा आहे, ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात. ओम शांतीही 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 असा तो जप आहे. या जपाचा अर्थ, मी तो परमात्मा आहे, मी तो आहे, याप्रमाणे आम्ही परमात्म्याला जाणतो आणि परमात्म्याचं ध्यान करतो. हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात. म्हणून त्या परमात्म्यानेच आता मला मी परमात्मा आहे या बोधाची प्रचोदना प्रेरणा किंवा ज्ञान द्यावं. आणि मला शांती प्राप्त व्हावी. शांती शांती आणि शांती हेच खरं म्हणजे जीवन आहे. आपण हा शांतीमंत्र तीन वेळेला म्हणणार आहोत. त्याच्या आधी सद्गुरु स्मरण करणार आहोत. मग आपण जसं सोहम हंसहा असं म्हटलं जातं तसं हंसहा सोहम असंही म्हटलं जातं. ओम हंसहा सोहम असा आपण आज जप करणार आहोत. काही थोडा वेळ त्या भावामध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर आपल्या या साधनेच्या शेवटी परत आपण तीन वेळेला शांती मंत्र म्हणणार आहोत. अशी साधना आपण करणार आहोत. आपण सर्व डोळे मिटून घेऊया आणि प्रथम आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून आपल्या विकाररहित अशा अंतःकरणात ते विराजमान झालेले आहेत अशी भावना करून आपण त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवूया. सद्गुरु आपल्याला आशीर्वाद देत आहेत. अशी भावना करू आणि सोहम जप म्हणण्याच्या प्रारंभी सद्गुरूंना सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन मग शांती मंत्र आपण म्हणणार आहोत. मी सांगतो आणि माझ्या पाठोपाठ आपण सर्वजण म्हणाल. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. ॐ शांतिः शांतिः शांतिः. असे जाणो मी परमात्म्याचे ध्यान करितो तो परमात्मा माझा बुद्धीस तशी प्रेरणा देवो ओम शांतिः शांतिः शांतिः. हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. ॐ शांतिः शांतिः शांतिः. परमात्मा। नीतो परमात्मा असे जाणोमि, परमात्म्याचे ध्यान करितो त्या परमात्म्याने माझ्या बुद्धीस तशी प्रचोदना प्रेरणा द्यावी, ओम शांतिः शांतिः शांतिः। हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। परमात्म्याचे ध्यान करितो त्या परमात्म्याने माझ्या बुद्धीस तशी प्रचोदना प्रेरणा द्यावी, ओम शांतिः शांतिः शांतिः। ओम आत्मा मी सत् अविनाशी चित् चैतन्य आनंद प्रेम शांत सोहम चित चैतन्य आनंद प्रेम शांत परमात्मा मी सत् अविनाशी। चित चैतन्य आनंद प्रेम शांत सोहम मीतो परमात्मा परमात्मा मी सत अविनाशी चित चैतन्य आनंद प्रेम शांत शांती मंत्र म्हणू ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् आपल्या अंतकरणामध्ये आपण सद्गुरूंचे चरण प्रस्थापित झालेले पाहतो आहोत. तिथे स्वामीजींना आपण त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करू. आपण सच्चिदानंद प्रेम शांत स्वरूप आहोत असा बोध कायम राखून आपण डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी स्वामीजी. हरी हरी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि
श्री राम.